नमस्कार, कसं काय? आज आपण जीवनासंबंधी चर्चा करणार आहोत. तुम्हाला माहीत आहे की जीवन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्यासंबंधी पुष्कळांनी निरनिराळ्या भाषेत निरनिराळ्या प्रांतात व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आपण प्रत्येकजण जगतो, पण हे जीवन अगदी क्षणिक आहे व नंतर मरण. पण मरणानंतर काय, आपण कोठे जाणार? पुष्कळांना ह्यासंबंधी काहीच ठाऊक नाही. देव ह्यासंबंधी काय सांगतो हे सर्वांनी समजून घ्यावे, म्हणजे भविष्यासाठी तयारी करता येईल. परमेश्वर देवाने हे जग व सर्व काही निर्माण केले. तो स्वर्गात राहतो, तेथे सर्व प्रकाश आहे. देव आपल्यावर प्रीती करतो व आपण त्याच्याजवळ असावे अशी त्याची इच्छा आहे. आपण त्याच्याबरोबर असावे असे त्याला मनापासून वाटते. पण आपण पापाने भरलेले आहोत. देव पापाचा द्वेष करतो, देव पाप्यांना दंड करतो. असे सर्व नरकात जातील असं त्याचं शास्त्र वचन आहे. ते ठिकाण भयंकर यातना व अग्नीचे आहे. परमेश्वर देव ह्या सर्व जगातील सर्व लोकांवर प्रीती करतो. देवाची इच्छा अशी आहे की सर्व सुखी असावे. त्या भयंकर शिक्षेपासून आपणास त्याला सोडवायचे होते. याच कारणास्तव त्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त ह्या जगात पाठविला. आपल्या सारखाच लहान बाळाच्या रूपात जन्मला, मोठा झाला, पण तो शेवटपर्यंत चांगला राहिला. त्याने कोणतीही वाईट गोष्ट केली नाही. शेवटी त्याने आपले बलिदान वधस्तंभावर दिले. लोकांना व्हायची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. परमेश्वर म्हणतो, जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना नरकाची शिक्षा नाही, कारण त्यांच्या बदलीत तो मेला. मरणानंतर तो पुन्हा जिवंत झाला, कारण तो देव होता व स्वर्गी गेला. नरकाच्या शिक्षेपासून आपणास सुटवायचे काय? येशूला प्रार्थना करा. तो जिवंत देव आहे व आपली प्रार्थना ऐकेल. अशी प्रार्थना म्हणा की, हे प्रिय येशू, माझ्या हातून पुष्कळ वाईट गोष्टी घडल्यात. माझ्या विचारांनी आणि माझ्या कर्मांनी मी मुळीच चांगला नाही. माझी क्षमा कर. माझ्यासाठी तू मरण स्वीकारलेस, ह्याबद्दल आभारी आहे. माझ्या अंतकरणातील दोष व पाप पूर्णपणे घालून टाक व मला पवित्र कर. अशा प्रकारची प्रार्थना केल्यास देव तुमच्या अंतकरणातील पाप काढेल. आपल्या सोबत तो राहील, त्याचा पवित्र आत्मा तुम्हाला देईल. मग त्या वाईट गोष्टीपासून दूर राहण्यास तो मदत करेल. त्याची तुमच्यावर प्रीती आहे, म्हणून आपण कोठेही केव्हाही प्रार्थना करा व तो मदत करेल. जो खरा देव प्रभू येशू ख्रिस्त, त्यालाच प्रार्थना करावी. देव तुमचा सांभाळ करणारा आहे, म्हणून भिण्याची गरज नाही. मरणानंतर आपणास स्वर्गाचाच रस्ता खात्रीने मिळेल. अशा ह्या अगाध पुढील भविष्याची तयारी आजच करा. त्याने सांगितल्याप्रमाणे ख्रिस्तावर विश्वास ठेवा.